विद्याभारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. आयएनएस शिवाजी या नौदल तळावरील 10 सदस्यांच्या गिर्यारोहक तुकडीनं सिक्कीममधील 16,000 अधिक फूट उंचीची गोएच्या लापास ही खिंड नुकतीच पार करून पराक्रम केला. कमांडर प्रमोद भांदिर्गे यांच्या नेतृत्वातील या तुकडीनं 21 सप्टेंबरला प्रयाण करण्यापूर्वी कठोर प्रशिक्षण आणि शारीरिक तयारी केली होती. अतिशय प्रतिकूल हवामान, अवघड प्रदेश आणि मुसळधार पावसाचा सामना त्यांना करावा लागला, तरीही ठाम निर्धार आणि सांघिक प्रयत्नांच्या बळावर त्यांनी ही खिंड पार केली. ही मोहीम भारतीय नौदलाची अदम्य इच्छाशक्ती आणि समुद्रात तसंच जमिनीवर एक शक्तिशाली दल म्हणून मिळवलेल्या प्रतिष्ठेचा पुरावाच आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन आणि कर आकारणी विभागानं 6 महिन्यात 60% जास्त करदात्यांकडून 580 कोटी रुपयांचा विक्रमी कर वसूल केला आहे. दुसरीकडे वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांना आजपासून 2% विलंब शुल्क लागू होणार आहे, तर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत 2,45,844 मालमत्ताधारकांनी 364 कोटींचा तर यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत 3,66,636 मालमत्ताधारकांनी 579 कोटी रुपयांचा कर भरला आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सेमी इंग्लिश माध्यमाच्या बनवण्यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. खासगी शाळांप्रमाणेच या सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळांमधून विज्ञान आणि गणित हे दोन विषय इंग्रजी भाषेतून तर उर्वरित सर्व विषय स्थानिक मराठी, हिंदी आणि उर्दू यासारख्या नियमित भाषेमधून शिकवण्यात येणार आहेत. नवीन शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीनं नियोजन सुरू झालं आहे. पुणे जिल्हा परिषदेतर्फे पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत 4,255 पाळीव श्वान आणि मांजरांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं. प्राण्यानं त्यातही प्रामुख्यानं कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज हा आजार जीवघेणा आहे. रेबीजवर प्रतिबंधात्मक लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्यानं आपल्या पाळीव प्राण्यांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. डिजिटल व्यवहार वेबसाईटवर होतात तेव्हा संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती जमा होत असते. अशा वेळेस आपली खासगी माहिती कोणालाही देऊ नका. यातून 50% आर्थिक व्यवहारातील फसवणुकीच्या घटना कमी होतील असा सल्ला सायबर तज्ज्ञ रितेश भाटिया यांनी दिला आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यंदाच्या दिवाळी सुट्टीच्या हंगामात पुणेकर पर्यटकांनी परदेशी पर्यटनाऐवजी देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दर्शवली असल्याची माहिती शहरातील पर्यटक संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली. यंदाच्या या सुट्टीत पुणेकरांकडून पर्यटनासाठी केरळ, राजस्थान त्याचबरोबर ईशान्य भारताला पसंती दर्शवण्यात आली आहे. केरळमधील चॅम्पियन बोट लीग स्पर्धेचं आयोजन केलं जातं ते पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरलं आहे. आजच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये सांगीतिक वातावरणानं आणि त्या माध्यमातून एकमेकांना साथ देण्याच्या आणि आनंदाच्या अनुभूतीनं समाजाला सांस्कृतिक ठेवा लाभतो असं मत ज्येष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज पुण्यातल्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात जोडी तुझी माझी या आंतरशालेय गीतगायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यार्थी आणि पालक जोडीनं गीतगायन असं या स्पर्धेचं स्वरूप होतं. पुणे विभागातील पुणे दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर इंटरलॉकिंगचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. गतिशक्ती कार्गो टर्मिनल सुविधेअंतर्गत हे काम पूर्ण करण्यात आलं. या दोन सिमेंट साइडिंग्स कार्यान्वित झाल्यामुळे क्लिंकर आणि फ्लाय ऍशची 60 आवक फ्रेट रेकची वाहतूक दरमहा अपेक्षित आहे. यातून वर्षाला सुमारे 200 कोटी रुपयांचा महसूल रेल्वेला मिळेल अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. पुणे शहरात भेसळयुक्त तूप बनवून त्याची बाजारामध्ये विक्री करणाऱ्या टोळीवर चतुश्रंगी पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पाषाणमधील एकनाथनगर भागात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी इथून एकाला ताब्यात घेत 700 किलो भेसळयुक्त बनावट तुपासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. एसएनबीपी संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील 16 वर्षाखालील मुले मुली गटाच्या हॉकी स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सुरू आहेत. यामध्ये ध्यानचंद अकादमी संघानं निर्विवाद वर्चस्वासह उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहिलं. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास होतं. उद्या आकाश अंशतः ढगाळ राहील तर कमाल तापमान आणखी वाढून ते 33 अंश सेल्सिअस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.